श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आपलं 10व्या अध्यायावरचं निरूपण सुरू आहे। 27 श्लोकापर्यंतचं निरूपण झालेलं आहे। देव अर्जुनाला विभूती सांगत आहेत। सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, घोड्यांमध्ये उच्चैश्रवा आणि हत्त्यांमध्ये ऐरावत आणि लोकांमध्ये मी राजा आहे असं देव सांगत होते। आता 28व्या श्लोकापासून पुढचं निरूपण, ज्यात पुढच्या अनेक विभूती सांगण्यात येतील, ते आज आपण घेऊया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आयुधानामहं वज्रम धेनु नामस्मि कामधुक प्रजनश्चास्मि कंदर्पाः सर्पाणामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितृणामर्यमा चास्मि यमसंयमतामहं। आयुधांमध्ये मी वज्र आहे, धेनूंमध्ये कामधेनू, प्रजा उत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी, नागांमध्ये अनंत नाग, जलदेवतांमध्ये वरुण मी आहे, सर्व पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे। पैयागवे या हातीयेरा आत वज्रमी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करारूढोणी असे धेनूंमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू जन्म विजतीया नाथ मदनू तो मी जाणे सर्पकुळा तू अधिष्ठाता वासुकी गामी कुंतीसुता नागान माजी समस्तानंतु तो मी अगायादसांतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणा समस्ता माजी अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता हे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांचया मानसांचा झाडा घेती मग केली निया रूप होती भोग नियमजे तया नियमितयान माजी यमू जो कर्म साक्षी धर्मू तो मी म्हणे रामू रमापती। अर्जुना, सर्व हतियारांमध्ये जे 100 यज्ञ पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते ते वज्र नावाचे हतियार ही माझी विभूती आहे। सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू नावाची गाय ही माझी विभूती आहे। जन्म देविणाऱ्यांमध्ये काम तो मी आहे, म्हणजे प्रजोत्पत्तीला कारण असलेला काम, दुसरा काम नाही बरं का। सापांच्या कुळांमध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे। सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग माझी विभूती आहे। अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात। आणि सर्व पितरांच्या समुदायांमध्ये अर्यमा नावांची पितृदेवता जी आहे ना, ती माझी विभूती आहे हे मी खरे खरे सांगत आहे। जगाची शुभाशुभे पापपुण्य जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला त्या अनुरूप भोगाचे नियंते होतात, म्हणजे कर्मानुरूप सुख किंवा दुःख जे भोगायला देतात त्या निग्रहानुग्रह करणाऱ्यांमध्ये सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले। प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां। आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. हरण करणाऱ्या वस्तूंमध्ये काळ मी आहे आणि पशूंमध्ये सिंह मी आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये गरुड पक्षी मी आहे. अगा दैत्यांचिया कुळी प्रल्हादो तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपे चिन्या पै कळितयान माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदाना तू शारदळू तो मी जाण पक्षजाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठी वरी वाहू शके माते. अरे राक्षसांच्या कुळांमध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावादिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रास करणाऱ्यांमध्ये म्हणजे ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे आणि हिंस पशूंमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड नावाचा जो पक्षी आहे ती सुद्धा माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आमच्या पाठीवर स्वतःच्या पाठीवर मला धारण करू शकतो. जर माझी तो विभूती नसता तर मला धारण त्यांनी करू शकले त्यांनी मला धारण केलं नसतं. पवना पवतामस्मी रामशस्त्रभृता मृगहम झषाणां मकरश्चास्मी स्रोतसामस्मी जाह्नवी. वेगवान वस्तूंमध्ये वायू मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे आणि मत्स्यांमध्ये मकर म्हणजे मगर मी आहे. नद्यांमध्ये भागीरथी नदी मी आहे. पृथ्वीच्या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डेणे साताही सागरा प्रदक्षिणा करिजो तया वहिलिया गतिमंतान आत पवनू तो मी पंडुसुता शस्त्रधरान समस्तान माझी श्रीराम तो मी जेणे सांकडलिया धर्माचेन कैवारे आपणपणया धनुष्य करुणी दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्यजोका तो हतिये रूप जितया नातू रामचंद्रू मी जानकी कांतू मकर मी पुच्छा वंतू जळचरान माजी. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लागता अर्जुना एका उडी सरशी पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जे प्रदक्षिणा करतात असे जे आहे त्या अत्यंत वेग असलेल्यांमध्ये जो वारा आहे ना तो माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेता युगामध्ये विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकीकडेच वळविले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांचे हातात बळी म्हणून दिली. ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून परत मिळवून दिला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशामध्ये जो प्रति सूर्यच झाला असा जो जानकीनाथ श्रीराम तो शस्त्रधाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे. पै समस्ता योघान मध्ये जे भागीरथे आणिता गंगा जन्नूने गिळिली मग जंघा फाडुनी दिधली ते त्रिभुवनैक सरिता जाह्नवी मी पांडुसुता जळ प्रवाहान समस्ता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळी न जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्यानवती। असे जे शस्त्र धारण करण्यामध्ये श्रीराम ही माझी विभूती असून सर्व जलचरांमध्ये शेपूट असलेला मगर ही माझी विभूती आहे। सर्व ही जलप्रवाहांमध्ये जी गंगा तिला भागीरथ आणीत असताना मध्येच जन्मू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली। तिन्ही लोकांमध्ये एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज। अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत हे पक्के लक्षात ठेव अर्जुना। सर्गाणामदिरंतश्च मध्यम चैव मार्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वसामासिकस्य च अहमेवाक्षया कालो धाताहं विश्वतो मुखम्। हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदि अंत तसाच मध्य मी आहे। विद्यांमध्ये अध्यात्म विद्या ही मी आहे आणि वाद विवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे। अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे। क्षयरहित काळ मी आहे। सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष तो मी आहे। जैसी आगमीची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजेल जय जीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूलोकूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते तैसे शाखांसी फूलफळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडुनिया मूळ जे विहाती घेपे तेवी माझे भूती विशेष जरी जाणो पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्देश जाणिजे माझे एरवी वेगळालिया विभूती काई एक परिससी किती म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण मी आघवीची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओत प्रोत पटी तंतुजेवी ऐसिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो। आकाशामधील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतकरणात इच्छा उत्पन्न होईल त्यावेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावयाची असेल तर माझेच ध्यान करून घ्यावे। फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एकाच वेळी हस्तगत व्हावी असे जर वाटत असेल ना तर मग ते त्या झाडाचे एक मूळच उपटून आपल्या हातात घेतले म्हणजे झाले। अगदी त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझेच स्वरूप जाणावे म्हणजे त्यात सगळं काही आलं। एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार आणि मी किती सांगणार। म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदम एकच गोष्ट समजून घे की हे सर्वच्या सर्व मी आहे। ज्याप्रमाणे एका कपड्यामध्ये किंवा वस्त्रामध्ये आळवे उभे एक सूतच भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या प्रारंभी मध्ये आणि अंती मीच सर्व भरलेला आहे। अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करायच्या आहेत। परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून आता हे असू दे। काजे तुआ पुसलिया विभूती म्हणून तिया आईक सुभद्रापती तरी आता विद्यान माझी प्रस्तुती अध्यात्म विद्याते मी अगा बोलतयांची आठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कही सरे चिना जो निर्वचू जाता वाढे आई किलया उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांचा गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षराणा तो विशदू अकारु तो मी पैगा समासान माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागोनी ब्रह्मा वेरी ग्रासिता तो मी मेरुमंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरमी जो एकाणवाते ही जिरवी जेथिचा तेथ जो प्रळय तेजा देत मिठी सगळिया पवनाते गळी किरीटी आकाश जयाचिया पोटी सामावले ऐसे अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी ज्या अर्थी तू विभूती विचारायला लागला त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ना ती माझी विभूती आहे. अरे बाबा, सर्व शास्त्रांचे एक मत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद तो मी आहे असे समज. वादातील विषयाचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची जे गोड भाषणे होतात याप्रमाणे प्रतिपादनांमध्ये जो वाद चालतो ना ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट अ पहिलं अक्षर अ हे मी आहे. अर्जुना, सर्व समाधांमध्ये द्वंद्वनवाचा समास तो मी आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काळ तो मी आहे. मेरू मंदार हे सर्व जे पर्वत दिसतात आणि ती पृथ्वीला घेरून असतात जो जळरूप झालेला जगालाही जेच्या तेथे आटून टाकतो जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते याप्रमाणे अमर्याद असा जो काळ आहे ना तो माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव तो ब्रह्मदेवसुद्धा माझीच विभूती आहे. मृत्यु सर्वहरश्चाह मुद्भूतवश्य भविष्यताम कीर्ति श्रीर्वाक्च नारीनाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. सर्वांचा संहार करणारा मृत्यू तो मी आहे आणि पुन्हा कल्पाच्या अंती उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा तो सुद्धा मी आहे. आणि स्त्रीलिंगवाचक जे शब्द आहेत ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये कीर्ती संपत्ती वाणी स्मृती बुद्धी धृती आणि क्षमा या सात मी आहे. आणि सृजलिया भूतांते मीची धरी सकळा जीवनही मीची अवधारी शिखी सर्वांते या संहारी तेव्हा मृत्यूही मीची आता स्त्रीगणांच्या पैकी माझिया विभूती सात आणिकी तिया एक कवितकी सांगी जतील तरी नीच नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदारी सी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरडोनी विवेकाच्या मार्गी चाले देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती ही पै येथे त्रिशुद्धी मी पै स्वहितानु जायनी मेघा ते गामी येजनी धृती मी त्रिभुवनी क्षमाते मी एवं नारीन माझारी या सात ही शक्ति मिची अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला। आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे, ऐक। या सर्वांना जीवन मीच आहे। शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो त्यावेळेला मृत्यू देखील मीच होतो। आता आणखी माझ्या सात विभूती स्त्री वर्गांपैकी आहेत, त्याही सहज सांगितल्या जातील, तू ऐक। तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना, ती कीर्ती माझी विभूती आहे। आणि औदार्याची जोड असलेली जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज। आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा म्हणजे वाणी, ती सुद्धा मीच आहे। पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी अशी जी स्मृती ती निश्चय करून येथे मी आहे। स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे। व त्रैलोक्यामध्ये धैर्य व क्षमा ह्या सुद्धा मीच आहेत। याप्रमाणे स्त्री वर्गांमध्ये या सातही शक्ती ज्या आहेत त्या मी आहे असे समज। असे संसार रूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला। आपण 34व्या श्लोकापर्यंतचं निरूपण पाहिलं, उरलेल्या विभूती आपण उद्याच्या भागात पाहू। आज आपण 34व्या श्लोकावर विश्रांती घेऊया, आज इथे थांबू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।